आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जगाच्या स्थैर्य आणि प्रगतीसाठी भारत आणि फ्रान्सची धोरणात्मक भागीदारी महत्वाची असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. हवामान बदलाचं आव्हान गंभीर बनत असून त्यावर तातडीनं कृती गरजेची असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. लाल परीच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राबवणार 111 कोटी रुपयांचा अत्याधुनिक नवीन CCTV प्रकल्प. आणि नागपूरच्या कोराडी मंदिर परिसरात देशातील सर्वात उंच भगवान श्री हनुमानांच्या मूर्ती लोकार्पण सोहळ्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना निमंत्रण. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्यात आज मुंबईत द्विपक्षीय चर्चा संपन्न झाली. या भेटीमुळे दोन्ही देशांमधले संबंध दृढ होणार असून जागतिक विकासाच्या दृष्टीनं हे महत्वाचं ठरणार आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉ यांचं स्वागत मुंबईमध्ये करण्याचा विशेष आनंद असून भारत फ्रान्स संबंध प्राचीन असल्याचा पुनरुच्चार मोदी यांनी यावेळी केला. फ्रान्स हा भारताचा अत्यंत जवळचा धोरणात्मक भागीदार आहे. राष्ट्राध्यक्ष मॅक्रो यांच्यासोबत आम्ही या धोरणात्मक भागीदारीला अधिक बळकटी देण्याचा प्रयत्न करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केलं. याच संबंधांना जागतिक स्तरावर नेत असल्याचं ते म्हणाले.
पार्टनरशिप को अभूतपूर्व गहराई और ऊर्जा दी है. इस विश्वास और साझा विजन के आधार पर आज हम अपने संबंधों को स्पेशल ग्लोबल स्ट्रेटेजिक पार्टनरशिप के रूप में स्थापित कर रहे हैं. यह पार्टनरशिप केवल स्ट्रेटेजिक नहीं है. आज के उथल पुथल से भरे युग में यह ग्लोबल स्टेबिलिटी और ग्लोबल प्रोग्रेस की पार्टनरशिप है.
तत्पूर्वी भारत दौऱ्यावर आलेल्या इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी मुंबई येथील ताजमहाल पॅलेस इथं 26/11 दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना श्रद्धांजली अर्पण केली आणि दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात फ्रान्स भारतासोबत ठामपणे उभा असल्याचं त्यांनी सांगितलं. AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात पुढच्या 2 वर्षात 200 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक अपेक्षित असल्याचं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित AI समिट दरम्यान घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. सामान्य जीवनात कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राचा वापर वाढवणं, या क्षेत्रातील नवीन संशोधनाला प्रोत्साहन देतानाच त्याचे तोटे कमी करणं याला आपलं प्राधान्य असेल असंही वैष्णव यावेळी म्हणाले. नवी दिल्लीत सुरू असलेल्या AI इम्पॅक्ट समिटचा आज दुसरा दिवस आहे. सर्वसमावेशक आणि प्रगतीशील वाढीसाठी AIचा वापर या विषयावर आज दिवसभरात विविध चर्चासत्र आयोजण्यात आली होती. या परिषदेत 20 पेक्षा जास्त देशांचे नेते आणि 45 पेक्षा जास्त देशांची मंत्रीस्तरीय शिष्टमंडळं सहभागी झाली आहेत. हवामान बदलाचं आव्हान दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर बनत असून त्यावर तातडीनं कृती करणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित मुंबई क्लायमेट वीकचं उद्घाटन करताना आज ते बोलत होते. यावेळी त्यांनी ऊर्जा क्षेत्रात राज्याच्या हरित आणि स्वच्छ ऊर्जेच्या योगदानाचा उल्लेख केला.
जस्ट फ्यू डेज अगो इट हॅज बीन रिपोर्टेड दॅट इंडिया ॲडेड ऍडिशनल 55 गिगावॅट्स टू इट्स 552 gigawatt installed capacity in just 1 year, the fastest ever, and this has been led by 75% renewable sources, and I am proud to say most of this has come from the state of Maharashtra. Maharashtra, we are roughly at 48 gigawatt installed capacity with 21% renewable, but this number will change significantly by 2030 when we approach 84 gigawatt installed capacity. We will have more than 50% from green and clean sources.
राज्य विधानमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची अधिकृत दिनदर्शिका जाहीर झाली असून हे अधिवेशन 23 फेब्रुवारी ते 25 मार्च दरम्यान विधानभवन मुंबई इथं होणार आहे. 4 आठवड्यांच्या या अधिवेशनात शनिवार रविवार आणि सण मिळून एकूण 11 सुट्ट्या असतील. 6 मार्च रोजी 2026-27 अर्थसंकल्प सादर केला जाणार असून 25 मार्च रोजी अधिवेशनाची सांगता होईल. महाराष्ट्रात बारामतीजवळ महिन्याभरापूर्वी कोसळलेल्या लिअरजेट 45 विमानाच्या कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमधला डेटा मिळवण्यासाठी व्हॉइस रेकॉर्डरच्या निर्मात्या कंपनीकडून विशेष सहाय्य मागवलं असल्याचं AAIB अर्थात विमान अपघात तपास कार्यालयानं म्हटलं आहे. या विमानात 2 स्वतंत्र रेकॉर्डर होते. दुर्घटनेपूर्वी हे दोन्ही रेकॉर्डर बराच काळ तीव्र तापमानात राहिल्याचं AAIB म्हटलं आहे. महिन्याभरापूर्वी झालेल्या या विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला होता. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळानं आज वर्षा निवासस्थानी फडणवीस यांची भेट घेऊन ही मागणी केली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसंच मंत्री हसन मुश्रीफ आणि पार्थ पवार यावेळी उपस्थित होते. ही मागणी विचारात घेऊन उद्याच केंद्र सरकार आणि गृहमंत्रालयाशी पत्रव्यवहार करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केल्याचं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलं. राज्यातल्या सनदी अधिकाऱ्यांची बदली आणि पदनिश्चितीसाठी राज्य सरकारनं नागरी सेवा मंडळाची स्थापना केली आहे. केंद्र सरकारनं दिलेल्या दिशानिर्देशानुसार काल यासंदर्भातला शासन आदेश जारी झाला आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्यभर धावणाऱ्या लाल परीच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं 111 कोटी रुपयांचा अत्याधुनिक नवीन सीसीटीव्ही प्रकल्प हाती घेतला असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. या प्रकल्पाअंतर्गत राज्यातील 633 ठिकाणी एकूण 7035 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असून बसस्थानकं, आगार, कार्यशाळा, विभागीय कार्यालय आणि प्रशिक्षण संस्थांचा त्यात समावेश आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट इंडिया लिमिटेड या संस्थेमार्फत करण्यात येत असून प्रकल्प कालावधी 1 वर्षाचा आहे. चंद्रपूर वणी अरणी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते आज वरोरा तालुक्यात विविध 20 बांधकामांचं भूमिपूजन करण्यात आलं. नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी उभारण्यात येणाऱ्या या वास्तूंचं बांधकाम उत्तम दर्जाचं असायला हवं अशा सूचना धानोरकर यांनी उपस्थित अधिकारी आणि कंत्राटदार यांना दिल्या. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील पाणी टंचाईवर उपाय म्हणून बागलिंगा गावात उभारण्यात येणाऱ्या लघु जलप्रकल्पामुळे बागलिंगासह 14 आदिवासी गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प बफर झोनमध्ये असलेल्या या प्रकल्पातून पाणी साठवून शुद्धीकरणानंतर गावांना पुरवठा केला जाणार आहे. हा प्रकल्प शेतीसाठीही लाभदायक ठरणार असून शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊन जमीन संपादन करण्यात आल्याची माहिती सरपंच निर्मला धांडेकर यांनी दिली. 2009 पासून सुरू असलेला प्रकल्प अंतिम टप्प्यात असून पुढील 1 वर्षात पूर्ण होण्याची शक्यता आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन भवन भंडारा इथं जनसुनावणी कार्यक्रमाला आज सुरुवात झाली. विविध सामाजिक, कौटुंबिक आणि कायदेशीर प्रश्नांबाबत तक्रारी मांडण्यासाठी जिल्हाभरातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित राहिल्या. महिलांच्या अडचणी प्रत्यक्ष ऐकून त्यावर तातडीनं कार्यवाही करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचनाही यावेळी देण्यात आल्या. या जनसुनावणीमुळे महिलांना न्याय मिळवण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाल्या असल्याची भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केली. नागपूरच्या कोराडी इथल्या मंदिर परिसरात देशातील सर्वात उंच 158 फूट उंच भगवान श्री हनुमानांची भव्य मूर्ती उभारण्यात येत असून लवकरच तिचं लोकार्पण होणार आहे. या लोकार्पण सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार असून त्यांना राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन निमंत्रण दिलं आहे. ही मूर्ती श्रद्धा आणि सांस्कृतिक अभिमानाचं प्रतीक ठरणार असून कोराडीचे धार्मिक आणि पर्यटन महत्व मोठ्या प्रमाणात वाढवणार आहे. या प्रकल्पामुळे पर्यटनाला चालना मिळून स्थानिक रोजगार आणि नागपूर जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेलाही गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वाशिम जिल्ह्यातल्या टो जुमडा फाटा इथल्या श्री मैनागिरी महाराज कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता 12वीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या परीक्षेदरम्यान मोठ्या प्रमाणावर सामुदायिक कॉपी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. काल भरारी पथकानं या केंद्राची तपासणी केली. केंद्राच्या बैठ्या पथकानंही सामूहिक कॉपीची नोंद केली आहे. संबंधित दोषी कर्मचाऱ्यांविरोधात निलंबन आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती शिक्षण विभागानं दिली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जगाच्या स्थैर्य आणि प्रगतीसाठी भारत आणि फ्रान्सची धोरणात्मक भागीदारी महत्वाची असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. हवामान बदलाचं आव्हान गंभीर बनत असून त्यावर तातडीनं कृती गरजेची असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आणि लाल परीच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राबवणार 111 कोटी रुपयांचा अत्याधुनिक नवीन सीसीटीव्ही प्रकल्प. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.